परमात्मने नमः। अथाष्टादशोऽध्याय अर्जुन उवाच सन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन श्रीभगवानुवाच काम्यानाम् कर्मणाम् न्यासम् सन्न्यासम् गमयो विदुः सर्वकर्मफलत्यागम् प्राहुस्त्यागम् विचक्षणः
त्याज्यम्
दोषमदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे निश्चयम् शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यम् कार्यमेव तत् यज्ञोदानम् तपश्चैव पावनानि मनीषिणा एतान्यपि तु कर्माणि सङ्गम् त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम् मतमुत्तमम् नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसम् त्यागम् नैव त्यागफलम् लभेत् कार्यमित्येव यत्कर्म नियतम् क्रियते अर्जुन सङ्गम् त्यक्त्वा फलम् चैव स त्यागः सात्विको मतः न द्वेष्ट्य कुशलम् कर्म कुशलेनानुसज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न हि देहमृता शक्यम् त्यक्तुम् कर्माण्यशेषत यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते अनिष्टमिष्टम् मिश्रम् च त्रिविधम् कर्मण फलम् भवत्यत्यागिनाम् प्रेत्य न तु सन्न्यासिनाम् क्वचित् पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् अधिष्ठानम् तथा कर्ता कर्णम् च पृथग्विदम् विविधाश्च पृथक् चेष्टाः दिवम् चैवात्र पञ्चमम् शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः न्याय्यम् वा विपरीतम् वा पञ्चैते तस्य हेतवः तत्रैवम् सति कर्तारमात्मानम् केवलम् तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मति यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल्लोकान्न हन्ति न निबध्यते ज्ञानम् ज्ञेयम् परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणम् कर्म कर्तेति त्रिविधः कर्म सङ्ग्रह ज्ञानम् कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावत् शृणुतान्यपि सर्वभूतेषु येनैकम् भावमव्ययमीक्षते अविभक्तम् विभक्तेषु तज्ज्ञानम् विद्धि सात्विकम् पृथक्त्वेन तु यज्ज्ञानम् नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम् विद्धि राजसम् यत्र कृष्णवदेकस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम् एतत्त्वार्थवदल्पम् च तत्तामसमुदारितम् नियतम् सङ्गरहितमरागद्वेषत कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः क्रियते बहुलायासम् तद्राजसमुदारितम् अनुबन्धम् क्षयम् हिंसामनवेक्ष च पौरुषम् मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते मुक्तसङ्गो नहम् वादी धृत्युत्साह समन्वित सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते कारागि कर्मफलप्रेषु लुब्धो हिंसात्मको शुचि हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्रे च कर्ता तामस उच्यते बुद्धिर्वेदम् नृतेश्चैव गुणतस्त्रिविधम् शृणुम् प्रोच्यमानमशेषेण
धनञ्जय
प्रवृत्तिम् च निवृत्तिम् च कार्याकार्ये भयाबहे बन्धम् मोक्षम् च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मम् च कार्यम् चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मम् धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाभ्यविचारिण्या बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी तिथिः सा पार्थ राजसी यया स्वप्नम् भयम् शोकम् विषादम् मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा तिथिः सा पार्थ तामसी सुखम् त्विदानीम् त्रिविधम् शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तम् च निगच्छति യത്തദഗ്രേ വിഷമിവ പരിണാമേ മൃതോപമം തത്സുഖം സാത്വികം പ്രോക്തം ആത്മബുദ്ധി പ്രസാദദം വിഷയേന്ദ്രിയ സംയോഗാദ് യത്തദഗ്രേ മൃതോപമം പരിണാമേ വിഷമിവ തത്സുഖം രാജസംസ്മൃതം യദഗ്രേ ചാനുബന്ധേ ച സുഖം മോഹനമാത്മന നിദ്രാലസ്യ പ്രമാദോത്ഥം തത്താമസമുദാരിതം ന തദസ്തി പൃഥിവ്യാം വാ ദിവിദേവേഷു വാ പുനഃ സത്വം പ്രകൃതിജൈർമുക്തം യദേവിശാത്രിഭിർഗുണൈ ബ്രാഹ്മണ ക്ഷത്രിയ വിഷാം ശൂദ്രാണാം ച പരന്തപ കർമാണി പ്രവിവക്താനി സ്വഭാവ പ്രഭവൈർഗുണൈ ശമോദമസ്തപശ്ശൗചം ക്ഷാന്തിരാർജവമേവ ച ജ്ഞാനം വിജ്ഞാനമാസ്തിക്യം ബ്രഹ്മകർമ്മ സ്വഭാവദം ശൌര്യം തേജോതിർദാക്ഷ്യം യുദ്ധേച്ഛാപ്യ പലായനം ദാനമീശ്വര ഭാവശ്ച ക്ഷാത്രം കർമ്മ സ്വഭാവദം കൃഷി ഗൗരക്ഷ്യ വാണിജ്യം വൈശ്യകർമ്മ സ്വഭാവദം പരിചര്യാത്മകം കർമ്മ ശൂദ്രസ്യാപി സ്വഭാവദം ശ്രീ ശ്രീ കർമ്മണ്യഭിരത സംസിദ്ധിം ലഭതേ നര സ്വകർമ്മ നിരത സിദ്ധിം യഥാ വിന്ദതി തക്ഷണം യതഃ പ്രവൃത്തിർഭൂതാനാം യേന സർവമിദം തതം സ്വകർമ്മണാ തമഭ്യർജ്യ സിദ്ധിം വിന്ദതി മാനവ ശ്രേയാന് സ്വധർമ്മോ വിഗുണ പരധർമാത് സ്വനുഷ്ഠിതാത് സ്വഭാവനിയതം കർമ്മ കുർവന്നാപ്നോതി കീലിശം സഹജം കർമ്മ കൗന്ദേയ സദോഷമപി ന ത്യജേത് സർവാരംഭാ ഹി ദോഷേണ ധൂമേനാഗ്നിരിവാവൃതാ അസക്തബുദ്ധിഃ സർവത്ര ജിതാത്മാ വിഗതഃ സ്വീയഃ നൈഷ്കർമ്മ്യസിദ്ധിം പരമാം സന്യാസേനാധിഗച്ഛതി സിദ്ധിം പ്രാപ്തോ യഥാ ബ്രഹ്മ തഥാപ്നോതി നിബോധമേ സമാസേനൈവ കൗന്ദേയ നിഷ്ഠാജ്ഞാനസ്യ പര ബുദ്ധ്യാ വിശുദ്ധയാ യുക്തോ ധൃത്യാത്മാനം നിയമ്യ ച ശബ്ദാദീർവിഷയാസ്തക്ത്വാ രാഗദ്വേഷോ വ്യദുസ്യ ച വിവിക്തസേവീ ലഘ്വാശീ യതവാക്കായ മാനസ ധ്യാനയോഗപരോ നിത്യം വൈരാഗ്യം സമുപാശ്രിത അഹങ്കാരം ബലം ദർപം കാമം ക്രോധം പരിഗ്രഹം വിമുച്യ നിർമ്മമഃ ശാന്തോ ബ്രഹ്മഭൂയായ കൽപ്പതേ ബ്രഹ്മഭൂത പ്രസന്നാത്മാ ന ശോചതി ന കാംക്ഷതി സമസ്സർവേഷു ഭൂതേഷു മദ്ഭക്തിം ലഭതേ പരം ഭക്ത്യാ മാമവിം ജാനാതി യാവാന് യശ്ചാസ്മി തത്ത്വതഃ തതോ മാം തത്ത്വതോ ജ്ഞാത്വാ വിശദേ തദനന്തരം സർവകർമാണ്യപി സദാ കുർവാണോ മദ്യപാശ്രയ മത്പ്രസാദാദവാപ്നോതി ശാശ്വതം പദമവ്യയം ചേതസാ സർവകർമാണി മയി സന്യസ്യ മത്പരഃ ബുദ്ധിയോഗമുപാശ്രിത്യ മച്ചിത്തഃ സതതം ഭവ മച്ചിത്തഃ സർവദുർഗാണി മത്പ്രസാദാത് തരിഷ്യസി അഥ ചേത് ത്വമഹങ്കാരാന് ന ശോഷ്യസി വിനംശസി യദഹങ്കാരമാശ്രിത്യ ന യോത്സ്യ ഇതി മന്യസേ മിഥ്യൈഷ വ്യവസായസ്തേ പ്രകൃതി സ്വാം നിയോക്ഷതി സ്വഭാവദേന കൗന്ദേയ നിബദ്ധസ്വേന കർമ്മണ കർത്തും നേച്ഛസി യന്മോഹാത് കരിഷ്യസ്യവശോപി തത് ഈശ്വരഃ സർവഭൂതാനാം ഹൃദേശേർജുനതിഷ്ഠതി ഭ്രാമയൻ സർവഭൂതാനി യന്ത്രാദൃഢാനി മായയ തമേവ ശരണം ഗച്ഛ സർവഭാവേന ഭാരത തത്പ്രസാദാത് പരാം ശാന്തിം സ്ഥാനം പ്രാപ്സ്യസി ശാശ്വതം ഇതി തേ ജ്ഞാനമാഖ്യാതം ഗുഹ്യാദ് ഗുഹ്യതരം മയ വിമൃശൈതദശേഷേണ യഥേച്ഛസി തഥാ കുരു സർവഗുഹ്യതമം ശ്രൂയ ശൃണു മേ പരമം വച ഇഷ്ടോസി മേ ദൃഢമിതി തതോ വക്ഷ്യാമി ദേഹിതം മന്മനാഭവ മദ്ഭക്തു മദ്യാജി മാം നമസ്കുരു
മാമേ വേഷ്യസി സത്യം ദേ
പ്രതിദാനേ പ്രിയോസി മേ സർവധർമാൻ പരിത്യജ്യ മാമേകം ശരണം വ്രജ
അഹം ത്വാ സർവപാപേയോ മോക്ഷയിഷ്യാമി മാശ്രിത
ഇദം തേ നാതപസ്കായ നാഭക്തായ കദാചന ന ചാശുശ്രൂഷവേ വാച്യം ന ച മാം യോഭ്യസൂയതി യ ഇമം പരമം ഗുഹ്യം മദ്ഭക്തേഷ്വ വിധാസ്യതി ഭക്തിം മയി പരാം കൃത്വാ മാമേവേഷ്യത്യ സംശയ ന ച തസ്മാൻ മനുഷ്യേഷു കശ്ചിന്മേ പ്രിയകൃത്തമഃ ഭവിതാ ന ച മേ തസ്മാദന്യഃ പ്രിയതരോ ഭുവി അധ്യേഷ്യത്തെ ച യ ഇമം ധർമ്മ്യം സംവാദമാവയോ ജ്ഞാനയജ്ഞേന തേനാഹമിഷ്ടസ്യാമിതി മേ മതി ശ്രദ്ധാവാനന സൂയശ്ച ശൃണുയാദപി യോ നര സോപി മുക്ത ശ്വാന് ലോകാന് പ്രാപ്നുയാത് പുണ്യകർമ്മണാം കച്ചിദേതച്ഛുതം പാർഥ ത്വയൈകാഗ്രേണ ചേതസ കച്ചിത് അജ്ഞാന സമ്മോഹ പ്രനഷ്ടസ്തേ ധനഞ്ജയ അർജുന ഉവാച നഷ്ടോ മോഹ സ്മൃതി ലബ്ധാ ത്വത്പ്രസാദാന് മയാച്യുത സ്ഥിതോസ്മി ഗതസന്ദേഹ കരിഷ്യേ വചനം തവ संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पाठस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतम् रोमहर्षणम् व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतत् गुह्यमहम् परम् योगम् योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयम् राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतम् केशवार्जुनयोः पुण्यम् निश्यामि च मुहुः तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतम् हरेः विस्मयो मे महान् राजन् भ्रिष्यामि च पुनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम ध्रुवानीतिर्मतिर्मम ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम् योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसन्न्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः वसुदेवसुतम् देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णम् वन्दे जगद्गुरुम् कृष्णम् वन्दे जगद्गुरुम्।